कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी सुमित राघवन, तुम्ही ऐकत आहात लाईट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या सोबत आणि कलाकार श्रुती सोबत.
जो आपल्याला कधी महाभारत मध्ये सुदामाच्या रोल मध्ये दिसला, कधी पास्टर पेणे, कधी डॉक्टर साहिल, तर कधी मोहन साने. आणि असा आपला माणूस म्हणजेच मी बोलते आहे सुमित राघवन बद्दल.
हॅलो 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 हाय.
आणि यु नो आय रिअली लाईक युअर सरनेम सुमित राघवन. म्हणजे यु नो असं खानदानी असं वाटतं ना, असं अंबानी.
अरे बापरे,
असं टाईप. मला सांग की यु नो प्रत्येक कुटुंबाचे काही रूल्स असतात, यु नो ये हमारी खानदान की परंपरा आहे. तसं तुझ्या कुटुंबासोबत तुमचे काही रूल्स आहेत, रिच्युअल्स आहेत की तुम्ही दर दिवाळीला एकत्र असता, यु नो सम सम ऑफ दी अदर थिंग्स की रूल्स जे असतात ते.
कसं आहे की आम्ही चौघेच जण आहोत, म्हणजे मम्मी पप्पा माझा मोठा भाऊ आणि मी. छोटंसं कुटुंब आहे आमचं. माझ्यामध्ये न्यूक्लियस फॅमिली जेव्हापासून निर्माण झाले तो तेव्हापासून रूल्स असंच नव्हते, बंधनं नव्हती. आय मीन माझे मम्मी पप्पा खरंच खूप लिबरल आहेत.
काय करायचंय आई बाबा?
मम्मी मफतलाल्स म्हणून एक कंपनी आहे, तिकडे ती रिसेप्शनिस्ट होती. त्याच्यानंतर पप्पा ह्यांनी बरेच काही काही करण्याचा प्रयत्न केला. पॉलिओलिफिन्स म्हणून एक कंपनी होती, तिकडे ते चांगल्या पोस्टवर होते. तिकडनं मग त्यांना कंटाळा आला म्हणून त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला, पण अनफॉर्च्युनेटली तो काही फार चालला नाही कन्सिडरिंग त्यांचा स्वभाव. कारण ते इतके बिचारे शांत स्वभावाचे आहेत किंवा ते इतके माझ्या मते संत आहेत, त्यामुळे ते लुबाडले गेले. मग त्याच्यानंतर आज 25-30 वर्ष झाली माझे बाबा कॉपी रायटिंग करतात. हो, तमिळ कॉपी रायटर म्हणून ते खूप फेमस आहेत. आज ते 83 वर्षांचे आहेत आणि त्यांना खूप मान आहे सगळीकडेच. म्हणजे मला असं खूप आवडतं जेव्हा ते म्हणतात की ये मिस्टर राघवन के बेटे.
बॅकग्राऊंड साऊथ इंडियन आहे.
बॅकग्राऊंड हो साऊथ इंडियन आहे, तसं म्हणायला हरकत नाही. बाबा माझे म्हणजे कोइंबतूरचे आहेत, आई कर्नाटकातली आहे आणि आम्ही दोन्ही मुलं महाराष्ट्रातली आहोत.
त्यामुळे अस्खलित मराठी कसं काय बोलता येतं सुमितला, तर त्याचं रिझन हे आहे. बालपण म्हटलं की मला सर्वात आधी आठवतं ते म्हणजे एकतर यार नो वरीज.
खरं
तर मला सांग की बालपण म्हटलं की तुला कदाचित गल्ली क्रिकेट, मग फोडलेल्या काचा, असं काय काय तुला आठवतं बालपण म्हटलं?
मला माझं बालपण ऍव्हरेज होतं. मी काही असा फार मस्तीखोर वगैरे असा नव्हतो. माझा मोठा भाऊ जास्त द्वाड होता.
कुठे राहायचा तुम्ही?
कुर्ल्याला. आणि तिकडे माझा जन्म झाला कुर्ल्यात. माझ्या भावाची नाळ दादरशी जोडलेली आहे, कारण जरी आम्ही कुर्ल्यात राहत असलो तरी मम्मी पप्पा त्याला माझ्या आजीकडे ठेवायचे, म्हणजे मम्मीच्या आईकडे, आणि ती दादरला राहायचं शिवाजी पार्कला. तर त्यामुळे शिवाजी पार्क हे त्याच्या रक्तात भिनलेलं आहे. माझं तसं नाहीये, मी कुठलाच नाहीये. म्हणजे मी जन्म माझा कुर्ल्यातला आहे, त्याच्यानंतर लग्नानंतर चर्चगेटला गेलो राहायला, मग कांदिवलीला गेलो, मग आता पार्ल्यात राहतो. सो त्यामुळे कुर्ला टू पार्ला असा माझा
मुंबई
तो. हा बस बस, अख्खी मुंबई माझी. अच्छा, मुळात मी काही फार स्पोर्ट्स पर्सन नव्हतो कधीच. म्हणजे जे काय मागे क्रिकेट खेळलो वगैरे तेवढंच. पण माझा भाऊ उन्हा ताना डोकं फोडून यायचा, इथे कट्स व्हायचे, गुडघे फुटलेले, डोक्यावर खोक, असे सगळं भयंकर.
की तो तुझ्यावर प्रँक्स पण करत असेल की त्याने काहीतरी खोडी केली तुझ्यावर?
नाही, तसं कधीच नाही झालं. तो इनफॅक्ट खूप तो ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहे. एकतर 7 वर्षाने मोठा आहे माझ्यापेक्षा, तो त्याला आम्ही सगळेजण दादू म्हणतो. तर त्यामुळे 7 वर्षाने मोठा असल्यामुळे तो एक इज मोर लाईक अ फादर, यु नो.
जसा तू आता दिसतोस कंपोज्ड, शांत, तसाच तू लहानपणापासून आहे तर?
होतो, मी बऱ्यापैकी इंट्रोवर्ट होतो लहानपणी. म्हणजे
कुठली सवय होती तुला?
वाईट सवय? हो, नका खायचो ना मी. आता सवय गेली ती. बहुतेक हे तर ते ट्रेट्स असतात काही काही तुमच्या पर्सनॅलिटी मधले ना, की तुम्ही नर्वस असता, तुम्हाला टेन्शन असतं, तुम्ही सतत विचार करत असता, खूप कोशात असता. तर तसा मी बऱ्यापैकी होतो. बरं, मी स्टुडंट म्हणून फारच ऍव्हरेज होतो. मी असं काही फार ब्रिलियंट स्टुडंट नव्हतो.
पण
मी चेंबूर कर्नाटक हायस्कूलमध्ये शिकायचो. पण मला नंतर 8वीच स्पेशली मला कळलं की नाही, मी अभ्यास करू शकतो. झालं असं की 7वीपर्यंत मला इंटरेस्टच नसायचा, पण 8वीत आमच्याकडे एक तेंडुलकर बाई म्हणून होते आमच्या कॉलनीत, त्या आम्हाला शिकवायच्या. आणि सडनली मी एवढा हुशार झालो, सिरियसली. म्हणजे माझा आधी ते नंबर्स असायचे ना, आधी किती नंबर आला रे तुझा? तर माझा नेहमी म्हणजे वर्गात समजा 52 मुलं असतील तर माझा 40वा 45वा वगैरे नंबर यायचा. आणि सडनली या क्लासला झाल्यापासून माझा 3रा नंबर, 2रा नंबर. आणि म्हणजे ज्योग्राफीत मला 20 पैकी 20. आणि आता जेव्हा विचार करतो, परस्यू केलं असतं, थोडा फोकस केला असता, तर अभ्यासात मी ठीकठाक होतो. म्हणजे आय वॉज
नाही केलं तिकडे ते,
हो, नाहीतर मी
नाहीतर
एक इंडस्ट्रीतला एक नट कमी झाला असता समजा, जर मी वेगळं काहीतरी आज झालो असतो.
वैसे आप भी एक प्यारी सी मीठी बातें करने वाली आरजे को खो देते अगर मैं एक्टर बन जाती तो. पर ये तो यार सबके लाइफ में होता है. तुमच्या बद्दल काही झालं असेल असं अनएक्सपेक्टेड तर हे किस्से नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा आणि शेअर करा ऑन माय फेसबुक पेज आरजे श्रुती रेड एफ एम आरजे SHRUTII RED FM या नावाने माझं फेसबुक पेज आहे. ह्याच्या लाईक बटनला फॉलो बटनला नक्की क्लिक कराल. 93.5 रेड एफ एम बजाते रहो.